ज्या लास्ट पिलिग्रिमेज वेबलॉगवर आपण सातत्यानं अशा विषयांना हाताळत पुढे जातो आहोत जे मनुष्याच्या उदात्त शोधाशी निगडीत आहे. आपण आध्यात्मिक क्षमतेविषयी थोडक्यात चर्चा केली जी प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. या आध्यात्मिक क्षमतेचं म्हणजे स्पिरिच्युअल कोशंटचं अर्थपूर्ण स्पष्टीकरण आयुष्याच्या प्रवासातील मनुष्याची आध्यात्मिक प्रवृत्ती असं काहीसं करता येईल. असे अनेक घटक आहेत जे व्यक्तीच्या आध्यात्मिक क्षमतेला घडवितात. आज आपण यापैकीच एका मुद्द्याचं विस्तृत विवेचन करणार आहोत आणि तो म्हणजे बुद्ध्यांक, इंटेलिजन्स कोशंट. बुद्ध्यांक किंवा आयक्यू म्हणजे नेमकं काय हे समजण्यासाठी प्रथम हुशारी म्हणजे काय हे जाणणं आवश्यक आहे. या हुशारीविषयी अनेकदा लोकांच्या भ्रामक समजुती असतात. जेव्हा हुशारीला बुद्धिमत्तेपासून वेगळं करण्याची वेळ येते तेव्हाही बऱ्याच लोकांचा मोठा गोंधळ होतो. अगदी साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हुशारी म्हणजे क्रियेमध्ये असणारी बुद्धिमत्ता. अर्थातच मनुष्याची बौद्धिक क्षमता ही बदलता येत नाही. एकतर ती तुमच्याकडे असते किंवा नसतेच. ती निर्माण करता येत नाही. परंतु ज्या गोष्टीत मनुष्य सुधारणा करू शकतो ती म्हणजे मनुष्याची हुशारी. थोडं सोपं करायचं तर असं म्हणता येईल की तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या बौद्धिक क्षमतेचा प्रभावीपणे वापर करत असता. अर्थातच ही बौद्धिक क्षमता व्यक्तिगणिक बदलत असते. परंतु जर तुम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या हुशारीचा उपयोग करण्यास शिकलात तर तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर नक्कीच यशस्वी व्हाल. जेव्हा मी असं म्हणतो की तुम्ही तुमच्या हुशारीमध्ये सुधारणा करू शकता तेव्हा मी हे सत्यच सांगतो आहे. खरं तर बुद्धिमत्ता म्हणजे मनुष्याच्या जवळ असणारी साधन सामुग्री. तुम्ही तिचा वापर किती प्रभावी आणि निर्मितीक्षम असा करता हे पूर्णपणे तुमच्यावरच अवलंबून आहे. जर त्या हुशारीचा संपूर्ण वापर करण्यास तुम्ही शिकलात तर नक्कीच तुमच्या असं लक्षात येईल की त्या बळावर तुम्ही आयुष्यातील अडथळ्यांवर मात करण्यास समर्थ आहात. साहजिकच हुशारीचा मनुष्याच्या आध्यात्मिक क्षमतेशी महत्त्वपूर्ण संबंध आहे. एक हुशार मनुष्यच हे जाणतो की जीवनात सृजनशील आणि क्रियाशील कसं राहावं. तोच मनुष्य आयुष्यात मिळणाऱ्या संधींना स्वीकारून प्रभावीपणानं चिरस्थायी असं यश मिळवू शकतो. एवढंच नाही तर त्या व्यक्तीची हुशारी त्यास नेहमी क्रियाशील राहण्याची प्रेरणा देत असते. कोणतीही हुशार व्यक्ती नेहमीच असे नवनवीन वेगवेगळे मार्ग शोधून काढते की ज्याच्या योगे त्या व्यक्तीसाठी आणि त्याच्या स्वभावाती असणाऱ्या इतरांसाठी आयुष्य सहज सोपं होतं. या सगळ्या प्रभावामुळे मनुष्याचा उत्क्रांतीचा वेग अत्यंत जलद होतो. अखेरीस आपण हे मान्य केलं पाहिजे की आध्यात्मिक प्रवास हा ऐहिक आयुष्याच्या पलीकडचा आहे. अध्यात्मात प्रगती करण्यासाठी तुम्ही यशस्वी असणं गरजेचं आहे. यशस्वी इतरांच्या मते नाही तर तुमच्या स्वतःच्या नजरेत. तुम्ही कल्पक आणि सृजनशील असणं, विवेकी असणं आवश्यक आहे. आयुष्यात तुम्ही केलेल्या प्रत्येक कृतीची जबाबदारी तुम्ही घ्यायला हवी. या सगळ्यामुळेच एखादा इच्छुक साधक यशस्वी होतो आणि हुशारीमुळे ही प्रक्रिया सोपी होण्यास मदत होते. शेवटी असं म्हणता येईल की हुशारीमध्ये बुद्धिमत्ता ही अंतर्भूतच आहे. पण तरीही हुशारी बुद्धिमत्तेपेक्षा कितीतरी पटीने कार्यक्षम असते. अंततः एक असं सत्य आहे जे हुशारीला बुद्धिमत्तेपासून वेगळं करतं. ते असे, हुशार मनुष्य नेहमीच नम्र आणि इतरांच्या कार्यास दाद देणारा गुणग्राहक असतो. तो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाकडे एक नवीन शिकायची संधी म्हणून बघत असतो आणि प्रत्येक क्षणी काहीतरी शिकत राहतो. आणि शेवटी आयुष्य पार करत राहतो पूर्णत्वाकडे वाटचाल करीत।